वनीगडाची माता आई तू जगाची जननी, अग तुझ्याच कृपेमुळे नटली ही सारी धरणी। मनीचा डोंगर हिरवा झाला भयान पावसाला, अन भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला,
भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली
दर्शनाची आस घेऊन उभा दरबारा,
दर्शनाची आस घेऊन उभा दरबारा, दर्शनाची आस घेऊन उभा दरबारा,
सप्तशृंगी मायेचा भक्त मी खरा, दर्शनाची आस घेऊन उभा दरबारा, अग हळदी कुंकू वाचले न वाहतो चरणाला, अग हळदी कुंकू वाचले न वाहतो चरणाला, आई वाहतो चरणाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला,
भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला।
याच वर्षाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला,
भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला।
आशीष सांगे कथा साऱ्या या जगाला,
आशीष सांगे कथा साऱ्या या जगाला, आशीष सांगे कथा साऱ्या या जगाला,
मारिले तूच दैत्य महिषासुराला, आशीष सांगे कथा साऱ्या या जगाला, अग दर्शनाला घेऊन येईल श्रावणी बाळाला, अग दर्शनाला घेऊन येईल श्रावणी बाळाला, तुझ्या श्रावणी बाळाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला,
भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला।
वनीचा डोंगर हिरवा झाला भयान पावसाला, वनीचा डोंगर हिरवा झाला भयान पावसाला, अन भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला, भयान पावसाला सप्तशृंगी पावली नवसाला।